सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये मराठी चित्रपट सृष्टीचा जर्नी इकडे डिस्कस करतो आहोत आपण. आणि जसं मी थोडा वेळापूर्वी सांगितलं, एक शो, एक मराठी शो ज्यामध्ये सध्या बॉलिवूड पर्सनॅलिटीज, बॉलिवूड सेलिब्रिटीजचं आगमन व्हायला लागलेलं आहे. तिकडे शाहरुख खान येऊन गेला, तिकडे जॉन अब्राहम येऊन गेला, तिकडे सलमान खाननं व्हिजिट केली. येस, वी आर टॉकिंग अबाउट चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या. झी मराठीनं लोकांना उपलब्ध करून दिलेला एक असा मंच जिकडे आपल्याला मूवीजचं प्रमोशन पाहायला मिळतं आणि ऍट द सेम टाइम मराठी मूवीज, मराठी नाटकं या सगळ्याचं प्रमोशन चाललेलं असताना ऑल ऑफ अ सडन सैराट नावाचा मूवी येतो, 100 कोटीचा पल्ला पार केला जातो आणि त्यानंतर बॉलिवूड सुद्धा मराठी इंडस्ट्रीकडे प्रचंड आकर्षित होता. जर तुम्हाला आपला सिनेमा महाराष्ट्रामध्ये चालवायचा असेल तर तुम्हाला मराठी शोमध्ये जाणं भाग आहे. म्हणून ही सगळी मंडळी आता चला हवा उद्यामध्ये यायला लागली आहे, आपलं प्रमोशन करायला लागली आहेत आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम वाटतं. थोड्याच वेळात आपल्यासोबत याच शो मधली एक पर्सनॅलिटी असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके, ज्यांच्या काही टायमिंग चे आपण सगळे प्रचंड फॅन आहोत, ज्यांना सगळेजण भाऊ म्हणतात, भाऊ कदम सोबत बोलणार आहे थोड्याच वेळात. मी सुपरच 93.5 रेड एफ एम बजाते राहो.